नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या विधेयकांवर राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? राष्ट्रपतींची सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने आपल्या ताब्यात घ्यावीत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. राज्यात महापालिका निवडणुका वेळेत घेण्याचा शासनाचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती. 80% सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून व्यक्त. आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप, 158 पदकांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांवर राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? अशी विचारणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवताना राज्यपालांनी कालमर्यादा न पाळल्यास त्यांची संमती गृहीत धरण्यात यावी असं म्हटलं होतं. त्यासंदर्भात 14 प्रश्न राष्ट्रपतींनी उपस्थित केले. संविधानाच्या कलम 200 आणि 201 मध्ये राज्यपालांच्या कार्यपद्धतीविषयीच्या तरतुदींमध्ये अशी कालमर्यादा पाळण्याबाबतचा उल्लेख नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाचा हा निर्णय राज्यपाल आणि राष्ट्रपतींना घटनेने दिलेली शक्ती आणि अधिकारांवर अतिक्रमण करणारा आहे का याचा विचार करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा इथल्या त्राल भागात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांकडून ही माहिती देण्यात आली. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने आपल्या ताब्यात घ्यावीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर इथं संरक्षण दलांना संबोधित करत होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याची भावना राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के कुशल नेतृत्व और मार्गदर्शन में ऑपरेशन सिंदूर के दौरान आपने जो कुछ भी किया है उस पर पूरे देश को गर्व की अनुभूति हो रही है. रक्षा मंत्री के साथ साथ मैं आज भारत के नागरिक के रूप में भी आप सबके प्रति आभार व्यक्त करने के लिए यहां मौजूद हूं. श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? पाकिस्तान के एटमी हथियारों को इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए.
भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की इथल्या सुक्या मेव्यावर पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. देश प्रथम व्यापारनंतर अशी भूमिका इथल्या व्यापारी संघटनेनं घेतली आहे. या व्यापारी संघटनेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार लवकरच आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिघ जण एकत्रित आहोत, आमची महायुती आहे. एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू, पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू.
वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 20 मे रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी आपलं निवेदन 19 मे रोजी न्यायालयासमोर सादर करावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं सांगितलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा social media@pib.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी 80% पाण्याचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी पाटबंधारे विकास नियामक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. जलसंपदा विभागाच्या दोन्ही महामंडळांना स्वायत्त करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी समिती स्थापन केल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. या बैठकीत चारुतांडा साठवण तलाव प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सुमारे 680 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून जवळपासच्या गावांचा सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. इतरही अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं भव्य तिरंगा मशाल यात्रा काढण्यात आली. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आज निघालेल्या तिरंगा यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या उपस्थितीत मंडी बाजार इथून निघालेली यात्रा शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विसर्जित झाली. सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे छत्रपती संभाजीनगर इथले असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ गजानन सानप यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांच्या घरात घुसून आपण उत्तर देऊ शकतो असा आत्मविश्वास या कारवाईने दिल्याचं मत डॉ सानप यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने सुरुवातीला दहशतवादी तळांवर जे हल्ले केले ती खरोखरच भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या सर्व भारतीयांना अतिशय अभिमानाची बाब आहे की आत्ता भारत हा एका अर्थानं जागतिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि जर कुणी आमच्यावर येऊन अटॅक करत असेल तर आम्ही त्यांना त्यांच्या घरामध्ये घुसून उत्तर देऊ शकतो. हा आत्मविश्वास आमच्या सर्वसामान्य भारतीयांना भारत सरकार आणि भारतीय सैन्याकडनं मिळाला असं मला वाटतं.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यात चितळी इथं तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने शेळीपालन प्रकल्प साकारला आहे. तृतीयपंथीयांच्या वतीने चालवण्यात येणारा हा राज्यातला पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाल्याची भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2 जोडप्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. 2024-25 या वर्षात जिल्ह्यात 20 जोडप्यांना एकूण 10,00,000 रुपये अनुदान वितरित होणार आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा समारोप होत आहे. बिहारमध्ये पाटणा इथं पाटलीपुत्र क्रीडा संकुलात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत 158 पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. यात 58 सुवर्ण 47 रजत आणि 53 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत हरियाणा 117 तर राजस्थान 60 पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या 16 मे रोजी छत्रपती संभाजीनगर इथं भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. उद्या सायंकाळी 4:30 क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा सुरुवात होणार आहे. जळगावहून सुरतकडे कोळसा वाहून नेणारी मालगाडी अमळनेर स्थानकाजवळ रुळावरून घसरली, त्यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवामान. राज्यात आज सर्वाधिक 41.4 सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 31.2, धाराशिव 33.1, बीड 35.3 तर परभणी इथं 36.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधिमंडळाच्या विधेयकांवर राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? राष्ट्रपतींची सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने आपल्या ताब्यात घ्यावीत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि राज्यात महापालिका निवडणुका वेळेत घेण्याचा शासनाचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.